नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेशुधिमते च नमः तीक्ष्णे शवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शश्व्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
श्रीराम। आजचं मनोगत सद्भक्त अमोद कुलकर्णी हे सादर करणार आहेत। ते सिव्हिल इंजिनियर असून 1997 साली त्यांना पूजनीय स्वामीजींचा अनुग्रह मिळाला। मंडळाच्या दैनंदिन सेवेमध्ये ते नियमितपणे सहभागी होत असतात। आपण त्यांचं मनोगत ऐकूया।
ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षेतीये। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या सद्गुरु माऊलीच्या औदार्याचं वर्णन यापेक्षा वेगळे काय होणार। काही दिवसांपूर्वी सद्भक्त सुधीरदादांनी परमपूज्य स्वामीजींच्या काही आठवणी सांगण्यास सांगितले। खरं तर स्वामीजींच्या आठवणीत बराच काळ रमत असतो व कोणी मला असं सांगितलं की रोज स्वामींच्या आठवणी सांग तर रोज स्वामींचे गुणवर्णन करता येईल इतके प्रेम स्वामींकडून मिळाले आहे। पण अनेक साधकांसमोर सांगायचं म्हटलं म्हणजे थोडा दबाव जाणवतो। केव्हाही सहज बोलताना स्वामीजींच्या आठवणी बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही सुखवतात। अगदी प्रथम म्हणजे 1997 साली मी स्वामीजींकडे कसा आलो हे थोडक्यात सांगतो। मी धुळे येथे राहत असताना श्रीमद भगवद्गीतेच्या आवडीसोबतच विनोबा रामकृष्ण विवेकानंद कृष्णमूर्ती या संतांचा शालेय जीवनापासून प्रभाव होता। कॉलेज शिकत असताना अभाविप या संघटनेचं काम करायचो। अभाविपच्या प्रांतबैठकीच्या निमित्ताने 1996 साली पुण्यात आलो होतो व भागेश्वर निवास येथील परमपूज्य स्वामी माधवनाथ यांच्या फ्लॅटच्या वर असलेल्या अभाविपच्या फ्लॅटमध्ये उतरलो होतो। माझ्या वडिलांकडून स्वामी माधवनाथ यांचं नाव ऐकले होते। जिन्यातून वरती जाताना स्वामी निवासची पाटी वाचली व सहज आनंद झाला। तेथे त्यावेळेस राहत असणाऱ्या कार्यकर्त्यांना माहिती विचारली पण त्यांना ती नव्हती म्हणून परत खालच्या मजल्यावर आलो व स्वामींच्या फ्लॅटला त्यावेळेस कुलूप होते व बाहेर पेन्सिल व काही कोरे कागद बांधून येथे आपला निरोप लिहावा अशी सूचना लिहिली होती। म्हणून मी तेथे अधिक माहिती हवी आहे कृपया संपर्क करावा असं लिहून माझा धुळे येथील पत्ता लिहिला। जवळपास 6 महिन्यांनी विलक्षण योगायोगाने धुळे येथे स्वामी माधवनाथ यांची अनुग्रहित सद्भक्त प्रकाश काका दीक्षित यांचं एक प्रवचन आयोजित केलं होतं. मी जेथे राहायचो तेथेच ते उतरले होते. त्यांनी परमपूज्य स्वामी माधवनाथ यांची अतिशय छान माहिती दिली, अनुग्रहाचे महत्व सांगितले, साधनेचे महत्व सांगितले व सध्या मार्गदर्शन परमपूज्य स्वामी मकरंदनाथ हे करतात हे देखील सांगितले. परमपूज्य स्वामी माधवनाथ यांची काही पुस्तके वाचावयास दिली, ती खूप आवडली. त्यामधील ज्ञानेश्वरीचं विवरण आणि ध्यानाचं मार्गदर्शन यांचा खूप प्रभाव पडला. पूर्वीचे ऋषीमुनी जसे स्वतः ध्यान आणि सद्ग्रंथ जगायचे अगदी तसंच हे दिसत होतं. परमपूज्य स्वामीजींचा अनुग्रह घेऊन असे ध्यान करावे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. 1997 मध्ये काही कारणांमुळे परत पुण्यात येणे झाले तेव्हा माया अपार्टमेंट येथे स्वामी मकरंदनाथ यांच्या दर्शनाचा प्रथम योग आला. स्वामीजींची प्रेमळ नजर, सहज आपलेपणा यांचा खूप प्रभाव पडला. परमपूज्य स्वामी मकरंदनाथ यांना आपण अनुग्रह मिळावा अशी विनंती केली. त्यांनी ती अतिशय कृपाळूपणे मान्य केली. त्यांनी 30/11/1997 रोजी अनुग्रहित केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही वर्षे संन्यासासारखं राहावं आणि काही सेवेचे काम करावे असे ठरवले होते. सोबत विविध संघटना, सेवाकार्य आणि त्यांचे चाललेले काम यांचा अभ्यास करावं व त्यानंतर पुढची दिशा ठरवावी असा एक विचार होता. म्हणून परत धुळ्याला जाण्यापूर्वी याबाबत स्वामीजींशी बोललो. साधनेसंदर्भात तसेच वैयक्तिक अडचणी, समस्या, सामाजिक प्रश्न विचारली. याआधी इतर काही मोठ्या लोकांशी या संदर्भात बोललो होतो. त्यांनी आपापल्या परीने मार्गदर्शन दिले होते. सामाजिक कार्यात असल्यामुळे अनेक मार्गदर्शक बघितले होते. पण स्वामीजींच्या मार्गदर्शनात विशेष वेगळेपण होते. अतिशय आपलेपणाने त्यांनी माझे बोलणे ऐकले. खरं तर तेव्हापासून म्हणजे 1997 पासून ते आज 2019 सालापर्यंत एक विशेष गुण माझ्यासकट आपण सर्वांनी अनुभवला आहे, तो म्हणजे स्वामीजी कायम आपल्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवाला धरून बोलतात. त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना सांगतात, मार्गदर्शन करतात. त्यांनी कधीही गूढ किंवा व्यवहार सोडून मार्गदर्शन केलं नाही. माझी पूर्णवेळ सेवा कार्य करण्याची इच्छा सांगितली. स्वामीजींनी तो विषय इतका सुंदर खोलला की आज माझी नेमकी स्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे, साधनेची गरज कशी आहे, साधना व देशसेवा या कशा व कधी परस्पर पूरक होऊ शकतील, हे त्यांच्या वैयक्तिक जीवनातील उदाहरणासकट ऐकताना मी हरवून गेलो. एक उत्तम कार्यकर्ता कसा असतो हे संघाच्या व डाव्या चळवळीच्या लोकांकडून ऐकले होते व वाचले होते. स्वामीजींच्या विचारातून त्याचं प्रत्यक्ष दर्शन होत होतं. बोलताना त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्याच्या अनुभवाला सोडून एक वाक्य नव्हतं. संघटना, सेवाकामाचे प्रोज आणि कॉन्स यांची न स्वामींनी अचूक पकडल्याचे जाणवत होते. अगदी प्रत्यक्ष विनोबांना आपण ऐकतोय की काय असं वाटत होतं. त्याचबरोबर एकदा आपलं म्हटल्यावर भरभरून काहीही न राखता स्वामीजी बोलत होते. अशी व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा पाहत होतो. आज देखील आपण सर्व हे अनुभवतो. अतिशय निरपेक्ष वृत्ती, समोरची व्यक्ती कशीही असली तरी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्याच्या हिताचं तळमळीचं आध्यात्मिक मार्गदर्शन, यामुळे सहजच कुणीही स्वामीजींचं होऊन जातं. मला शिक्षण व्यवस्थित पूर्ण करण्याबरोबरच नामस्मरण, ध्यान, आपली वैयक्तिक साधना कुठल्याही परिस्थितीत कशी सांभाळली गेली पाहिजे हे सुंदर समजून सांगितलं. परत धुळे येथे गेल्यावर त्यांच्या कृपेने अभ्यास व त्यांनी सांगितलेली साधना कसोशीने करता आली. स्वामीजींच्या मार्गदर्शनामुळेच शिक्षण पूर्ण करू शकलो. नंतर 1998, 1999, 2000 मध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामींना भेटून मार्गदर्शन मिळत होते. सहज एक घटना सांगतो. एकदा धुळ्याहून आल्यावर स्वामीजींशी बोलून त्यांच्या घरातून निघालो. त्याआधी बराच वेळ त्यांच्याशी बोललो होतो. प्रसाद घेतला व जाताना अस्वस्थ वाटलं. स्वामींना सोडून धुळे येथे जायचं, ही सगळी साधना हे सांगितलेलं सगळं जमेल का याची खूप काळजी वाटत होती. स्वामीजी दार बंद करायला दारापर्यंत आले होते. चप्पल घालताना परत दाराकडे वळून जिन्यातून स्वामींना विचारलं, स्वामीजी मी कायम काय लक्षात ठेवू? स्वामीजी लगेच म्हणाले, अहम आत्मा हे कधीही विसरू नये. हे इतकं रुतलं की आजपर्यंत तो क्षण, स्वामींचा आवाज आत्ता घडल्यासारखा आठवत आहे. मला आठवतं स्वामीजी त्यावेळेस बँकेत नोकरी करत होते. व रामाश्रम येथील साधक निवासात त्यांच्या दुपारच्या सुट्टीत ध्यानासाठी बसत. मी पुणे येथे आल्यावर त्यावेळेस तेथे स्वामीजींबरोबर ध्यान कर त्यावेळेस स्वामीजींबरोबर तिथे ध्यान करता आले. साधनेचं मार्गदर्शन मिळालं. अतिशय व्यस्त दिनक्रम असताना देखील स्वामीजींचा साधनेचा कटाक्ष व प्रत्यक्ष उदाहरण इतकं परिणामकारक होतं की त्यांच्या कृपेने धुळे येथे पुन्हा गेल्यावर माझे ध्यान कधी चुकलं नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही महिने सातपुडा पर्वताजवळ मोलगी येथे काय शाळेचं काम करत होतो. तेथील वातावरण व स्वामीजींची आठवण यामुळे खूप आनंद देणारी साधना घडली. स्वामीजींची ओढ खूप होती व जवळ राहून साधना करावी म्हणून पुण्यात आलो व मिळेल ते काम सुरू केलं. त्यावेळी सपा कॉलेज समोरील तुमणे सरांच्या विज्ञान खेळणीमध्ये रूम घेऊन राहत होतो. त्यावेळचा दिनक्रम फार छान होता. रोज स्वामीजींच्या घरी सकाळी ध्यानासाठी जावे, नंतर कामावर जावे, संध्याकाळी केंद्रात यावे व रात्री माया अपार्टमेंट येथे स्वामी माधवनाथ यांच्या चरणाशी झोपावे. असा सुंदर दिनक्रम जवळपास 5-6 वर्ष सुरू झाला. हा माझ्या आयुष्यातील परमभाग्याचा काळ मी समजतो. परमपूज्य सरलाताई, परमपूज्य स्वामी मकरंदनाथ, परमपूज्य मधुराताई यांचे अतिशय आपलेपण, प्रेम या दरम्यान मला मिळाले. खूप छान आणि खूप खूप आठवणी यात आहेत. मर्यादित वेळेत किती सांगू असे होते. 2002 परमपूज्य मधुराताई यांनी मला एक छान स्वेटर दिला. तो आज 17 वर्ष झाले तरी उत्तम आहे व मी तो बऱ्याच वेळा घालतो. माझी मुलगी त्याला जादूचा स्वेटर म्हणते. आज आपल्या सर्वांचे केंद्र स्वामीजी आणि सोहम साधना हे जीवनाचे मुख्य विषय आहेत. दासबोध ज्ञानेश्वरी स्वामींकडून समजून घेत आता वयाची 45 वर्षे सहज सरली आहेत. सत्संगामुळे कुठलीही इच्छा किंवा आग्रह फार काळ मनात राहत नाही व साधनेमुळे खूप समाधान वाटते. स्वामी त्यांच्या शिष्याला कधीच सोडत नाही हे नक्की माहीत आहे आणि जाणवते. आणि शेवटच्या श्वासापर्यंत ही स्वामींची साधना, स्वामींनी दिलेली साधना त्यांच्याच कृपेने पूर्ण व्हावे ही सद्गुरु चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
सद्भक्त आमोद हा कार्यकर्त्याचा पिंड असणारा तसंच भौतिक लौकिक ज्या गोष्टी आहेत त्या भौतिक आणि लौकिक गोष्टींच्या पेक्षा समाजाची सेवा करण्याच्या विचाराला प्राधान्य देणारा आहे असं माझ्या लक्षात आलं. शिकत असतानाच म्हणजे 97-98 साली त्याची शिक्षण पूर्ण करून समाजाची सेवा करण्याचा असा विचार त्यांनी बाळगलेला होता. तसंच विद्यार्थी परिषद आणि थोडा बहुत कदाचित संघासारख्या संघटनेचा तो जवळही आलेला होता. त्यांनी साली एक ट्रस्ट स्थापन केला. काय नाव त्या ट्रस्टचं? आदिनाथ रुरल डेव्हलपमेंट. त्याचा सगळा इतिहास आणि भूगोल अमोदचा माझ्या डोळ्यासमोर आहे. अशा प्रकारचा विचार धारण करणारा जे स्वार्थापेक्षा समाजाकरता जगायचं असा विचार धारण करणारा आणि तसं जगण्याचा प्रयत्न करणारा दुर्मिळ कोणीतरी माझ्या सहवासात आलेला होता. नाहीतर आपलं शिक्षण पूरं करायचं, नोकरी करायची, समाजाचा विचार हा ऐकायचा, जमेल तेवढा आचारायचा, नाही आचारला तरी फरक पडत नाही, अशा प्रकारच्या मंडळींमध्ये हा तरुण मुलगा मला वेगळा वाटला. माझं तरुणपण देखील आमोदसारखंच गेलेलं आहे. त्या माझ्या विचारांना पैलू स्वामी माधवनाथांनी पाडले. आमोद हा सेवाभावी संघटनेचं काम जाणणारा विनोबांच्या विचारांनी आकृष्ट झालेला आणि पारमार्थिक साधना करू इच्छिणारा आणि पारमार्थिक साधनेनी एक विशिष्ट योग्यता संपादन करून समाजाची सेवा करण्याची इच्छा धरणारा असा तेव्हाचा युवक होता. म्हणून माझं त्याच्यावर विशेष प्रेम होतंच, आजही आहेच. त्याच्या विचाराला कधी कधी लेफ्टिस्ट विचारांचा मोठा स्पर्श झालेला आहे. जो व्यापक हिताचा विचार करतो, ज्याला दूरचं दिसतं तो जवळचं पाहायला विसरतो. लेफ्टिस्ट विचारांची गंमत अशी आहे, जो खूप दूरचं आणि व्यापक पाहतो तो जवळचं पाहायला विसरतो. असं असल्यामुळं त्याला रूढी, संस्कृती, चालीरीती, धर्म, बंधन या गोष्टी नको वाटायला लागतात. त्याच्याऐवजी व्यापक हित, व्यापक समाज हित अशा प्रकारचा विचार. आणि त्याच्याबद्दल त्याची आणि माझी इंटरॅक्शन ही अनेक वेळेला झाली, आजही होते, नाही का रे, आजही होते. आपल्या केंद्रामध्ये देखील तुम्ही आमोदला कधी व्यासपीठावर फारसं पाहिलेलं नाही, तर तो सेवा करताना तुम्हाला दिसतो. जर तशी तुमची दृष्टी असेल तर दिसतो, नाहीतर तुम्हाला तो दिसलाही नसेल. नंतर नंतर तो आमच्या शेजारी राहायला आला. जसं माया अपार्टमेंटमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली, सरला ते एकट्या असायचा आणि कोणी त्यांच्या घरातलं असायचं, पण कोणी तरुण व्यक्ती तिथं असेल तर बरं, तर त्याच्यामध्ये आमोदने आनंदाने काम केलं. तो रोज किंवा त्याला जशी टर्न असेल तशी तो तिथं झोपायला जाऊ लागला. असा साधना करणारा, मोठी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणारा, तसा कोणताही आगापिछा नसताना एका धाडसानी जे शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणातून उभं राहण्याच्या करता म्हणून पुण्यात आलेला असा हा युवक आहे. त्याचं जीवन त्याच्या परीने खूप चांगलं आहे आणि ते तसंच चांगल्या विचारांनीच विकसित होत आहे. या मुकुंदराव अभंग म्हणावर. हो, पुनरांनी काल मला फोन केला आणि फोनवर माझ्या एका काव्याला चाल लावून ते म्हणून दाखवलं. तो त्यांचा शिरस्ताच आहे की त्यांनी फोन केला की मी त्यांनी लावलेला अभंग ऐकत राहायचं. मी त्यांना म्हणलं की आता उद्या तुम्ही केंद्रात हा अभंग म्हणा.
अमोद कुलकर्णींच्या माहितीसाठी मी सांगतो, 73, 74, 75 स्वामीजींचं पूर्व आयुष्य हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडलेलं होतं. आता धुळ्याचं काम करतं मला कळलं. आम्ही विद्यार्थी परिषदेचं काम बारामती स्वामींनी मोठं केंद्र उभं केलं होतं. काल दुपारी मला केंद्र साधक ग्रुपमधून चित्राताई आठले यांच्याकडून हा अभंग आला आणि पाहिल्यानंतर स्वामींच्या कृपेने चाल बसली. स्वामीजी म्हणले, थोडी मी जरा प्रॅक्टिस करतोय, जरा केव्हा तरी परत तर परत नाही उद्याच, जे आहे तसं उद्याच सादर का प्रयत्न करतो, सोपी चालेल. आणि हा अभंग असा आहे की अतिशय साधे सोपे शब्द स्वामींचे काव्यात आहेत, सोपे आहेत. विठ्ठल नामाचा गजरी, विठ्ठल नामाचा गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, विठ्ठल नामाचा गजरी, विठ्ठल नामाचा गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, पंढरीचे वाळूवंत वारकऱ्यासी वैकुंठ, पंढरीचे वाळूवंत वारकऱ्यासी वैकुंठ, गजुनाचे नाम गाऊ, गजुनाचे नाम गाऊ, पांडुरंग डोळा पाहू, पांडुरंग डोळा पाहू, विठ्ठल नामाचा गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, नाचु गोपाळांचे मेळी, सोबतीने वनमाळी, नाचो गोपाळांच्या मेळी, सोबतीने वनमाळी, देव प्रेम कृपेची छाया, देव प्रेम कृपेची छाया, मकरंद तेची पाया, मकरंद तेची पाया, विठ्ठल नामाचा गजरी, विठ्ठल नामाचा गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमधुमरी पंढरी पंढरी दुमधुमरी पंढरी अवघी दुमधुमरी पंढरी।
वाह हरी 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 मुकुंदराव तुमचा आवाज परत पहिल्यासारखा लागला। मध्ये एकदा मुकुंदराव कोणाबरोबर तरी बोलताना मी असं म्हणालो की मध्ये अर्थात तुम्हाला थोडा तब्येतीचाही त्रास झालेला होता। मी असं म्हटलं की मुकुंदरावांचा आवाज माईकवर पूर्वीसारखा अलीकडे येत नाही, एक दोन वेळेला तुम्ही अभंग म्हटलेले होते तर पूर्वीसारखा तुमचा अभंग येत आवाज येत नाही असं मी म्हटलेलं होतो। तुम्हाला त्याची कल्पना नाही पण ते खासगीत बोललेले शब्द मी आता मागे घेतो। हरी हरी आपण कालच्या प्रवचनात इष्टदैवताबद्दल सांगितलेत। सद्गुरु आणि कृष्ण आपले इष्टदैवत असेल तर त्या दोघांचे ठिकाणी एकच भाव कसा ठेवायचा आहे। तसेच अथर्वशीर्ष श्री सूक्त वगैरे स्तोत्रे सूक्ते म्हणताना त्या स्तोत्रात सूक्तात त्या त्या देवतेची स्तुती प्रार्थना असते। मग कोणत्या भावाने ही स्तोत्रे सूक्ते म्हणायची आहेत, कृपया आपले मार्गदर्शन मिळावे ही नम्र प्रार्थना। जय जय देवैक रूप असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जय जय देव अद्वितीय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, त्याच्यावर मी काल निरूपण केलं। 18व्या अध्यायातल्या गुरुनमनाच्या या ओव्या आहेत त्याच्यात हे शब्द आले। देव अनेक असतील पण एकरूपानेच मी सगळ्या देवांमध्ये आपल्याला पाहतो असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणत आहेत। तसंच आपण अद्वितीय रूप आहात, म्हणजे द्वितीय रूप तुमच्या खेरीज दुसरीकडे कुठेही नाही, एकच तुमचंच रूप मी सर्व ठिकाणी पाहतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। त्यांनी मला असा प्रश्न विचारलेला आहे की सद्गुरु आणि कृष्ण आपले इष्टदैवत असेल तर त्या दोघांचे ठिकाणी एकच भाव कसा ठेवायचा आहे। आता ज्ञानेश्वर महाराज देखील सद्गुरु आणि कृष्ण हे त्यांचं इष्टदैवत होतं, पंढरीचा पांडुरंग कृष्णच। श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये असं एका ठिकाणी ते म्हणतात। माझं आयुष्य श्रीकृष्णांचं गुणगान करता करता सरतं होवो। अशी ते सद्गुरूंकडे प्रार्थना करतात। 12व्या अध्यायामध्ये आलेली ओवी आहे। तसंच सद्गुरू आपलं परमदैवत आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतातच। 12व्या अध्यायामध्येच जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये असं म्हणून त्यांनी सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे आणि सद्गुरूंकडेच मागणं मागितलेलं आहे की श्रीकृष्ण गुण वर्णन करता करता माझं आयुष्य संपून जावं। मी देखील ऐकतो माझ्याबद्दल जेव्हा म्हटलं जातं की स्वामीजींचं आराध्य दैवत हे पंढरीचा पांडुरंग आहे, आपण इथून अनेकांच्या मनोगतातून देखील ते ऐकलेलं आहे। स्वामीजींचं दैवत श्री रामचंद्र होतं, त्यांच्या सद्गुरूंचं नाव ही योगायोगाने रामचंद्र होतं. त्यामुळे सद्गुरू आणि आराध्य दैवत हे प्रत्यक्षतः दोन असताना आणि दोन्हीही इष्टदैवत असताना या दोघांच्या ठिकाणी एकच भाव कसा ठेवायचा आहे असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न खूप चांगला आहे. करा माझ्या बाबतीत मी प्रथम सांगतो. जसं आता आमोद म्हणाला की कुठलाही प्रश्न असेल तर स्वतःच्या अनुभवाच्या पातळीवरून स्वामीजी प्रथम बोलतात, तर माझं आराध्य दैवत हे सद्गुरूच आहेत, माधवनाथच आहेत. आणि पांडुरंगाविषयी मला विशेष प्रेम आहे हेही खरं आहे. मी स्वामीजींकडे आलो, स्वामीजींनी जी साधना मला सांगितली मोठ्या ओढीनी आलो. देवदर्शन, आत्मदर्शन, स्वरूप सुख, स्वरूप समाधान आपल्याला मिळालं पाहिजे अशी मोठी प्रेरणा अंतःकरणामध्ये होती. ती प्रेरणा घेऊन आलो आणि त्यांच्या चरणाशी आपल्याला हे सुख मिळेल अशी खात्रीही वाटली. आपल्याला देणारे दातार हे ते एकमेवच आहेत. त्यांच्या खेरीज आपल्याला हे कोणी देऊ शकणार नाही असं अगदी आतून वाटत होतं. अगदी आतून, हृदयाच्याही गाभाऱ्यातून असं वाटत होतं की यांच्यापाशीच मिळेल. आणि त्यांना धरून राहिलो, त्यांना चिकटून राहिलो, त्यांचा अनुग्रह घेतला, त्यांच्याकडून मग श्रवण करायला सुरुवात केली. अनेक सत्संग प्रश्नोत्तरं त्यांची साधनेच्या विषयीची ऐकली, ऐकत राहिलो, प्रार्थना म्हणत राहिलो, त्यांच्याबरोबर आरत्या म्हणत राहिलो, त्यांच्या घरी होणाऱ्या साधनेच्या रविवारच्या केंद्राला जाऊ लागलो. मोठा भाव त्यांच्या ठिकाणी ठेवला, एकनिष्ठता त्या भावामध्ये होती. आणि स्वामीजींनी माझी मनोभूमिका संपूर्ण व्यापून घेतली. त्या मनोभूमिकेमध्ये स्वामीजींच्या खेरीज काहीच नव्हतं. माझे सगळे मनोव्यापार स्वामीजींच्या कृपेच्या स्मृतीच्या अधिष्ठानावर चालू लागले. आणि मोठा दिलासा सर्व ठिकाणी जाणवायला लागला. मला असं आठवतं की आम्ही अगदी लहान होतो, भोरला खेडला, मी, आई, माझे दादा आणि माझी ताई, आजी कधी कधी आमच्या बरोबर असे. पण आमचे जर दादा कुठं गावाला गेले एखाद दोन दिवसाकरता तर घरात काहीतरी अपूर्ण अपूर्ण आहे असं वाटायचं. एक आधार आपला कमी आहे अशी एक जाणीव वाटायची लहान असताना. ती जी दादांबद्दल भावना होती माझ्या वडिलांबद्दल, तर ती जागा आता स्वामीजींनी घेतली. दादांबद्दल जरी तशीच राहिली तरी देखील सगळ्या जीवनाचं सार्थक करणारी आणि आधारभूत होऊन राहणारी व्यक्ती ही स्वामीजी आहेत असं वाटायला लागलं. ते एकमेव आहेत असं वाटायला लागलं. ते कधी जर कोणत्या निमित्ताने पुण्याबाहेर गेले, नागपूरला गेले, बारामतीला गेले आणि कुठं गेले आणि त्यांच्याबरोबर आपण गेलो नाही तर घरातच नाही सगळ्या पुण्यातच काही अर्थ नाही असं वाटायचं. आणि त्यांचे वेध लागायचे. जे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्या विरहिण्या आहेत त्या कशा खऱ्या आहेत हे जाणवायला सुरुवात व्हायची, अशी ओढ त्यांची निर्माण झाली. आणि असं असताना 1984 साली शेखर परांजपेंच्या घरी भरणाऱ्या केंद्रामध्ये मी आणि नानांनी स्वामीजींना विचारलं की 2 दिवस सुट्ट्या आहेत, शनिवारी आम्हाला कशा कोणत्या तरी कारणाने सुट्टी आलेली होती. तर आमचा असा माझा आणि नानाचा विचार होता की आपण पंढरपूरला जाऊ आणि शनिवार आणि रविवार 2 दिवस, रविवारी संध्याकाळी परत येऊ, शुक्रवारी रात्री जायचं म्हणजे संपूर्ण शनिवार मिळेल, संपूर्ण रविवार मिळेल. आणि आपण रविवारी संध्याकाळी परत यायचं. तसं आम्ही शुक्रवारी चुकतोय मी, शनिवारी बँक करून अर्धा दिवस होता, तेही सगळं चुकतंय, शनिवारी बँक होती पण अर्धा दिवस बँक झाल्यावर पंढरपूरला आम्ही गेलो. आणि एका लॉजवर उतरलो आणि असा विचार केला की बरोबर डबे आणलेले होते, डबे खायच्या आधी आपण देवळात जाऊन येऊ आणि मग आपण काय ते खाऊ. याचंही कारण, पंढरपूरला जाण्याचं कारण माझ्या मते, स्वामीजींबरोबर दिंडीत आम्ही सहभागी होत होतो आणि स्वामीजींचं ज्ञानेश्वर महाराजांविषयीचं प्रेम, तुकाराम महाराजांविषयीचं प्रेम, अत्यंत उत्कट प्रेम आणि पंढरीनाथांबद्दल असणारं प्रेम हे पालखीच्या वेळेला पाहत असू असं असल्यामुळं एकदा पंढरपूरला जायचं असं मनात कुठेतरी बीज रूपाने होतं म्हणून आम्ही गेलो. आणि आतासारखं तेव्हा नव्हतं, तेव्हा आमच्या समोर आम्ही गेलो तर 4-5 लोक होते. गेल्यावर आमच्या दोघांची ही परिस्थिती, ते रूप पाहून खूप कातर झाली, सगळ्या अंगाला कंप फुटला, पाय लटपटायला लागले. डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. सगळ्या विश्वाचा जनिता नियंता इथं उभा आहे असं वाटायला लागलं. असा भाव निर्माण झाला आणि समोरचे 4-5 जण त्यांचे नमस्कार कधी संपले आणि आम्ही भारावलेल्या स्थितीत त्या मूर्तीच्या समोर कधी गेलो कळलं नाही. मूर्तीच्या पायावर डोकं ठेवलं ढसा ढसा रडू येत होत. ते शेजारून बडवे पुजारी असतात, ते देवाच्या समोर रडायचं नाही, देवाच्या समोर रडायचं नाही असं काहीतरी म्हणत होते, ऐकू येत होतं आणि नव्हतं देखील. त्यांनाही आम्हाला घाई करायची काही गरज नव्हती, आमच्या मागं कोणी नव्हतंच. पण तेव्हा जेव्हा ती मूर्ती पाहिली आणि पायावर डोकं ठेवेपर्यंत आणि पायावर डोकं ठेवल्यानंतर तिथं त्या मूर्तीमध्ये मूर्ती पाहत असताना पांडुरंगापेक्षा स्वामीजीच आठवत होते. नमस्कार करतानाही स्वामीजींचं नाव येत होतं. आम्ही नमस्कार करून बाजूला झालो तर अजून दोन चार जण तिथं आमच्या मागं रांगेत होते. आम्ही परत रांगेत उभे राहिलो, परत जवळ येऊन नमस्कार केला, परत रांगेत उभे राहिलो. असं तीनदा झालं. त्या दर्शनाने सुखही वाटत होतं आणि समाधान वाटून देखील परत परत दर्शन घ्यावं असं वाटत होतं. पण ते जे दर्शन होतं ते पांडुरंगाच्या ऐवजी स्वामीजींचं घेतोय असाच भाव होता. पांडुरंगाच्या ठिकाणी मी सद्गुरूंनाच पाहत होतो, मी तिथं स्वामीजींचंच दर्शन घेत होतो. जय जय देवैक रूप, स्वामीजी आणि पांडुरंग अशा दोन भावांनी पांडुरंगाकडे पाहत नव्हतो. आणि त्याच वेळेला पांडुरंगाचं एक विशेष दर्शन समजतही होतं. पण ते दर्शन आणि स्वामीजी निराळे नाहीत असा भावही कुठेतरी अंतःकरणात होता. आणि आमच्या दोघांच्याही अंतःकरणात तसाच भाव होता. तसाच भाव राखून आम्ही लॉजवर आलो आणि एकमेकांचा हात धरून मोठं आश्चर्य करत रस्त्यांनी चालत आलो. तेव्हा रात्रीचे जवळपास 11-11:30 झालेले होते. आम्ही आल्यावर सकल संतगाथा काढली आणि अभंग वाचायचा आणि म्हणायचं की किती बरोबर आहे, अगदी असंच तिथं आहे, अगदी ते दर्शन असंच आहे. रात्री 2:30 वाजले. आम्हाला अचानक लक्षात आलं की कितीतरी वेळ गेला, आम्ही जेवायचंही विसरलेलो होतो. तरी देखील माझी अशी कल्पना, आम्ही थोडं बहुत काही खाल्लं असेल आणि झोपलो. सकाळी झोपायला उशीर झाल्यामुळे सकाळी उठलो, 7:30 वाजलेले होते. उठलो, आवरलं, ध्यानाला बसलो. आदल्या दिवशी ठरलं तर की आता उद्या परत दर्शनाला जायचं, पण दर्शनाला जायची इच्छाच होईना. असं वाटलं की आता तडक पुण्याला जायचं आणि स्वामीजींच्या चरणाशी रुजू व्हायचं. आम्ही लॉज सोडला 10:50. मिळेल ती गाडी घेऊन पुण्याला यायचं असा विचार केला. 11:00 आम्हाला गाडी मिळाली. आम्ही 5:30 स्वारगेटला आलो, घरी गेलो आणि 7:00 केंद्रात उपस्थित झालो. आणि तेव्हापासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा पंढरपूरला गेलो तेव्हा तेव्हा नमस्कार करताना समस्त पांडुरंगाची मूर्ती आहे, पण भाव असतो स्वामीजींना नमस्कार करतोय असा. इथंही उभं राहिल्यानंतर एकाच वेळेला ती हास्यमूर्तीही दिसते आणि स्वामीजीही दिसतात. घरात गणपतीची स्थापना झाली तर स्वामीजी येऊन थांबलेत असं वाटतं. आणि मग पंढरपूरला सुरू झालेला हा भाव कधी संपलाच नाही. कुठेही गेलो, देवीच्या समोर उभं राहिलो तरी देखील स्वामीजींना नमस्कार करतोय असा भाव असतो. कुलदैवत हे स्वामीजीच आहेत असं वाटतं. मग कुलदैवत म्हणून जो फोटो असतो तो असतो, त्याला नमस्कार करतोय हा भाव असतो, पण आत असा भाव असतो की स्वामीजीच आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये गुरु बहुतांची माये परी एकलौती होऊन ठाये असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा जो आचार्योपासनं करणारा भक्त आहे तो असं लक्षात घेतो की माझे गुरु हे बहुतांची माय आहेत, पण आत्ता सांप्रत माझ्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर मी भाव असा धरीन की माझ्या गुरूंना एकमेव एकच अपत्य आहे. आणि ते म्हणजे मी आहे. माझ्याखेरीज माझ्या गुरूंना कुठलं अपत्य नाही आहे. एकुलतं एक जसं मूल असावं तसं मी माझ्या गुरूंचं एकुलतं एक मूल आहे. असं असल्यामुळं माझ्या गुरूंचं जसं एकुलत्या एक मुलावर सगळं प्रेम एकवटतं आईवडिलांचं, आईवडिलांना मुलं दोन असली तीन असली तरी ते प्रेम व्यापक होतं. त्या प्रेमात कमतरता येत नाही, पण एकुलता असतं एक तेव्हा सगळं प्रेम मग सगळ्या प्रेमाची दिशा एकावरच येणं स्वाभाविक आहे. तसं गुरूंचं प्रेम हे माझ्यावरच एकवटतं आहे, कारण मी त्यांचा एकुलता एकच आहे. माझ्या ठिकाणी हा भाव कालांतराने आला. मला असं जाणवायला लागलं की माझ्या गुरूंचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि ते प्रेम करणारच माझ्यावर. जसं आई वडील काय करतात, प्रेम करतातच, तसं म्हणजे ते खूप स्वाभाविक आहे. आणि माझाही त्यांच्यावरचा विश्वास प्रेम हे खूप स्वाभाविक आहे. आणि त्याच्यातूनच मला असा विचार लक्षात आला की त्यांचं प्रत्यक्षत व्यवहाराच्या वेळेला माझ्यावर खूप प्रेम आहे असं समजायचं मला, पण अनेकांवर तसंच प्रेम आहे असं लक्षात प्रत्यक्षत यायचंच ना. तेव्हा ते जे अनेक आहेत ते अनेक नसून मीच झालेलो आहे. म्हणून त्यांनी सुनीलवर प्रेम केलं तरी मला आनंदच व्हायचा. ते जणू माझ्यावरच प्रेम करतायत. त्यांनी मिलिंदवर प्रेम केलं तरी देखील तेच. त्यांनी पंकजवर प्रेम केलं तरी देखील तेच. त्यांनी येणाऱ्या यच्चयावत व्यक्तीवर प्रेम केलं तरी देखील मीच तर आहे. ते माझ्यावर तर प्रेम करतायत. मीच हे सगळे झालेले आहेत असा एक भाव स्फुरला. त्यासरशी माझ्या ठिकाणी असणारी अल्पता संपली. नाहीतर कधी कधी मी तिथल्या समूहात पाहायचो की एक दुसऱ्याचा मत्सर करायचा. एकाला वैषम्य वाटायचं की माझ्याकडे आज पाहिलं नाही, माझ्याशी आज बोलले नाहीत. तसं वाटेनसंच झालं. स्तोत्र म्हणताना देखील, अथर्वशीर्ष म्हणताना देखील स्वामीजी समोर येतात. रामरक्षा म्हणताना देखील स्वामीजी समोर येतात. माहीत असतं आपण रामरक्षा म्हणतोय, रामचंद्रांचं चरित्रही माहीत असतं, पण आंतरिक भाव एकच राहायला सुरुवात झाली. अमोदच्या भाषेमध्ये मी माझ्या अनुभवावरून हे तुम्हाला सांगितलं, पण स्वामीजींचा म्हणजे माधवनाथांचाही अनुभव हाच आहे. दैवत माझे रामचंद्र, सद्गुरु माझे रामचंद्र, रामचंद्रमय अवनी आता दिसत असे, असं ते म्हणतात. आपल्या इथं कदम कर्नल साहेब आलेत. हा, कर्नल साहेबांचे वडील यायचे बर का, आणि ते एकतारी घेऊन यायचे. सत्यसाई निलयम मध्ये सहसा ते प्रत्येक सत्संगाच्या वेळेला कर्नल साहेब ते यायचे, आम्ही त्यांना कदम काका म्हणायचो आणि स्वामीजी त्यांना अभंग म्हणायला सांगायचे, ते एकतारीवर अभंग म्हणायचे. तेव्हा मी तो प्रथम अभंग ऐकला, गुरुजी मैतो एक निरंजन ध्याऊजी, दुजे के संग नाही जाऊजी, असा अभंग ते म्हणायचे. आणि माझ्या असं लक्षात आलं की गोरक्षनाथ देखील गहिनीनाथांना हेच म्हणतायत की मी दुसऱ्या कोणाबरोबर जाणार नाही, मी तुमच्याबरोबरच असेन, कसंही झालं तरी तुमच्याबरोबरच असेन, तुम्ही एकमेव माझे देव आहात. जय जय देवैक रूप, जय जय देव अद्वितीय. त्यामुळे अथर्वशीर्ष श्री सूक्त वगैरे स्तोत्र म्हणत असताना आणि मग पुढे ज्ञानेश्वरी स्वामीजींच्या मुखातूनही ऐकली, मीही सांगितली, तेव्हा 9व्या अध्यायामध्ये शुक्रवारी देवीचा होतो, शनिवारी म्हणतो की हनुमंत हा खरा देव, रविवारी अमुक म्हणतो, सोमवारी अमुक म्हणतो, अशी त्याची पळापळ संपते. मंगळवारी म्हणतो की दुर्वे तुझाची वो माये, मग आता येतीलच हे दिवस संपल्यानंतर नवरात्रीचे, तिची स्थापना करतो. गणपतीच्या दिवसात गणपतीची स्थापना करतो. असं सगळं करत असताना देखील त्यांनी अज्ञानी भक्ताचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे अनेक ठिकाणी देव पाहणाऱ्या भक्ताचं वर्णन केलेलं आहे. पण अशा सर्व ठिकाणी आता आपला असा भाव पसरट होत नाहीये असं लक्षात यायला लागलं. कुलदैवत देखील तेच आहे, दुसरा देव नाहीच आहे. वाईला आमच्या घरी एक फेस रीडर आला, नंदी बैल घेऊन येतात ते लोक, ते त्यांची बायको असते बरोबर आणि ते असतात. तो आत आला आमच्या वाड्यात आणि ओसरीवर बसलेल्या सगळ्यांना भविष्य सांगायला लागला. मी झोपलेलो होतो आमच्या माझघरात, हास्यविनोदाचा आवाज येत होता, तो प्रत्येकाचा स्वभाव सांगत होता. कोणाला तरी बहुतेक आमच्या काकूला सांगत होता की कुलदैवाचं तुमच्याकडून कमी होत आहे, ते करायला पाहिजे असं. तेव्हाच मी बाहेर आलो, सगळे म्हणाले याचं सांगा याचं सांगा असं. एक तो सगळ्यांचं जवळपास सांगून झालेलं होतं, तोपर्यंत मी तिथं आलो. तर तो म्हणाला की यांच्यावर कुलदैवताची संपूर्ण कृपा आहे. तो म्हणाला यांच्या जीवनात काही कमी नाही. म्हणजे मी जो भाव धरलेला होता, मी त्याचं वचन हे फार प्रमाण मानत नाही, त्यांनी जरी सांगितलं असलं तरी. मला माहित आहे ना की माझा एकच देव आहे आणि त्या देवाचं मी करतो ते सगळ्या देवांना पावतं. प्रश्न पाहू, आपण कालच्या प्रवचनात इष्टदैवताबद्दल सांगितलेत, सद्गुरू आणि कृष्ण आपले इष्टदैवत असेल तर त्या दोघांचे ठिकाणी एकच भाव कसा ठेवायचा आहे. तसेच अथर्वशीर्ष श्री सूक्त वगैरे स्तोत्रे सूक्ते म्हणताना त्या स्तोत्रात सूक्तात त्या त्या देवतेची स्तुती प्रार्थना असते, मग कोणत्या भावाने ही स्तोत्रे सूक्ते म्हणायची आहेत, कृपया आपले मार्गदर्शन मिळावे, ही नम्र प्रार्थना. तर असा भाव ठेवून हे सगळं करावं असं मला वाटतं आणि ते तसं सहजपणे कोणी न सांगता तसं सुचलं आणि माझ्याकडून तसं केलं गेलं आणि जातं आहे. सद्गुरूंकडे या भावाने पाहणं आणि त्यांच्यामध्येच सर्व देव आहेत. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश प्रभु रामचंद्र प्रभु गोपाल कृष्ण दत्तात्रेय सर्व देव देवता दाही दिशांच्या अधिष्ठात्री देवदेवता पाचही महाभूतांच्या अधिष्ठात्री देवदेवता वास्तुदेव देवता ग्रामदेव देवता स्थलदेव देवता आणखी असतील त्या सगळ्या देव आणि देवता सगळ्या शुभशक्तींच्या देव आणि देवता या एक सद्गुरु जर प्रसन्न असतील एक सद्गुरु जर देव म्हणून आपण मानत असू तर या सगळ्या देवता अधीन होतात असं मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो या सगळ्या देवदेवता अधीन होतात या देवतेची वेगळी पूजा करण्याची गरज नाही मग त्याच्यात सूर्य चंद्र अरुण वरुण आले त्याच्यामध्ये ज्याला क्षुद्र देवदेवता म्हणतात त्याही आल्या ज्यांना अशुभ शक्ती आणि अशुभ देवदेवता म्हणून म्हटलं जाईल तर त्याही काही करू शकत नाहीत त्याही अनुकूल होतात म्हणजे त्रास देणं बंद होतं असतील तर अशा विश्वासाने आपण चाललं पाहिजे मग आपण पंढरीनाथांच्या समोर स्वरूपानंदांच्या समोर ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर कोणत्याही संतांच्या समोर नमस्कार करत असताना आपल्याला सद्गुरूंनाच नमस्कार करतो आहोत असाच भाव असेल आणि तो नमस्कार सद्गुरूंना पोचतो आणि तुम्ही ज्या प्रकारे भक्त असताना तर त्या प्रकारे ते देव देखील जर वेगळे असतील तर समजा ते ज्याचा त्याला पोचवतातच असा भाव मी धरतो म्हणजे असं धरा की अगदी एखादा देव हा वेगळा देव आहे तरी देखील तो असं म्हणतो की हा नमस्कार माझ्याकडे आला हा याच्या सद्गुरूंकडे मी पाठवला पाहिजे असंच तो म्हणेल मुळात हे देव असे एकमेकांपासून वेगळे नाहीत साधू दिसती वेगळा आले तरी ते स्वरूपी मिळाले हे जसं साधूंना आहे तसंच एकाच शक्तीची टोकं म्हणून निर्मिती आहे ब्रह्मा आहे त्याच शक्तीचं धारण करणं हे अजून एक टोक आहे त्याला आपण विष्णू म्हणतो आणि त्या शक्तीचं विनाशकारी एक स्वरूप आहे उपजेते नाशे ते शिवाचं स्वरूप आहे रुद्राचं स्वरूप आहे मुळात ते एकच आहेत एका परमात्म्यापासूनच आलेले आहेत आणि तो परमात्मा तुम्ही तुमच्या सद्गुरूंच्या नावानी ओळखा तो प्रतिसाद देणारच ना कारण तोच आहे प्रातःकाली जगदीशा चोवीसा नामी स्मरावे चोवीस नामी तो सहस्रनामी सहस्रनामी तो अनामी सगळी नामं त्याचीच आहेत म्हणून माझ्या परीनी स्वामीजी हे नाव त्याचंच आहे भाऊसाहेब केतकर महाराजांना म्हणाले गोंदवलेकर महाराजांना की तुम्ही सांगता श्रीराम जयराम जय जयराम म्हणा पण मी काही श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचा नाही म्हणाले मी महाराज महाराज असं म्हणेन तर महाराज म्हणाले की तेही चालेल कारण तेच आहे सगळी नावं त्याचीच आहेत आणि तो या नामांच्या पलीकडचा आहे त्याला ओळखण्यासाठी नामं आहेत मग माझं स्वामीजी हे नाव देखील त्याला ओळखण्यासाठीच आहे वस्तुस्थितीमध्ये एकच देव आहे अनेक देव नाहीच आहेत हरिओम तत्सत एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू हरि 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी हरि 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 बोला पुंडली कवर दे हरि विठल शरी ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।